नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. काल सावन 12 ऑक्टोबर ह्या काळात जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलचे उक्तावण काल मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झालंय. या महोत्सवात 45 देशातल्या सुमार 12,000 प्रतिनिधींनी वाटो घेतला. या महोत्सवात केंद्रीय सामाजिक दिव्यांग आणि सशक्तीकरण मंत्री वीरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले, एकवटीत राष्ट्रांचे भारताचे अध्यक्ष शांबी शार्क, राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे, गोय दिव्यांग आणि सशक्तीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय, आयुक्त गुरुप्रसाद पावसकार तसेच हेर मानेस्त हजर आशिल्ले. गोयात आयोजित जावपी पर्पल फेस्टची प्रेरणा हेर राज्यांनी लेगीत घेतला. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या नदरेतल्यान ह्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलाक खूप महत्व असा, असे ह्या वेळार केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार हांणी म्हळा. पर्पल फेस्टिवलात देश तसेच विदेश पावण्यावेले दिव्यांग मळार काम करपी तज्ञांनी वाटो घेतला, असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. शिक्षणिक संस्थांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्यो आडखळी जाणून घेऊन तांकां आधार दिवपा खातीर दिव्यांग आयुक्त नेमपाची गरज आसा. दिव्यांगांच्या शिक्षणिक उदरगती खातीर ही गजाल गरजेची आसा, असे स्पंदन संस्थेच्या संस्थापक नेहा त्रिवेदी हांणी सांगले. उच्चेल्या शिक्षण संचालनालयान आयोजित केल्ल्या कार्यशाळेत ती उलयताली. राज्यात काल पर्पल महोत्सवाचे उक्तावण झाले. हे निमतान उच्चेले शिक्षण सर्वसमावेशक करपाविषयी कार्यशाळा झाली. उच्चेले शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावयकार, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक परिसंवादक हजर आशिल्ले. स्पंदन कन्सल्टन्सी सर्व्हिसीसचे नेहा त्रिवेदी, डॉ होमियार मोबेदजी आणि पियुष चनाना हांणी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. उच्चेल्या शिक्षणिक संस्थांनी व्हीलचेअर दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर बाकडे, ब्रेल लिपी तसेच गरजेची उपकरणा आणि सुविधा असप गरजेचे असा. दिव्यांगां खातीर जो निधी असा ताचो योग्य तरेन वापर करून ह्यो सुविधा उभारपाक जाय, असे ताणी सांगले. स्वच्छता कामगारांची भलायकी, सुरक्षा आणि सामाजिक आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करपाक सरकारच्या नमस्ते म्हळ्यार नॅशनल ॲक्शन फॉर मेकनायज सॅनिटेशन इकोसिस्टम योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार हांणी काल गोयाक भेट दिली आणि स्वच्छता कामगारांक पीपीई किट, सुरक्षा किट आणि आयुष्मान भारत आरोग्य कार्डचे वाटप केले. या वेळार मंत्री डॉ कुमार उलयताले.
नगर निगम, नगरपालिका, नगर पंचायत इन क्षेत्रों में जो भी इस तरह के हमारे बंधु इस काम में लगे हुए हैं, मशीनें नगरपालिका नगर निगम वो खरीद रहे, लेकिन उनसे परे हटके भी जो निजी क्षेत्र वाले काम करते हैं उनका भी पंजीयन अनिवार्य होना चाहिए, उनका प्रशिक्षण भी अनिवार्य होना चाहिए और इस बात को सुनिश्चित किया जाना चाहिए जो इस तरह की सफाई के काम में लगे हुए हैं मशीनीकृत सफाई व्यवस्था के साथ में जुड़कर सम्मानजनक और सुरक्षित तरीके से इस काम को करें ताकि किसी भी तरह की कोई घटना घटित ना होने पाए.
उदका संसाधन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हांणी काल साळावली धरणा संबंधित उदक वितरणाच्या प्रस्नांचो नियाळ घेवपा खातीर भेट दिली आणि पारोडा कालव्याची तपासणी केली. या भेटीवेळार मंत्र्यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांकडेन चर्चा केली. साळावली धरण कमांड वाठाराक फावती उदका पुरवण सुनिश्चित करपाचेर भर दिलो. येवपी पिकावळ हंगामात सुमार 500 अतिरिक्त शेतकारांक फायदो जावपी उदका पुरवण करपाक सुविधा दिवपा खातीर निर्देश जारी झाले. तसेच थळावी शेतकी अर्थव्यवस्था घटमूट करपा खातीर पाणी वाटप संस्थेखाला गावांनी उण्यात उणी 5 भाजीपाल्याच्यो जाती लागवड करपाचे लक्ष करून पिकांक चालना दिवपाक प्रोत्साहन दिले. केंद्र सरकारच्या नशामुक्ती योजनेखाला गोयात नशामुक्ती केंद्रां स्थापन करपाक केंद्र राज्य सरकाराक जायती मजत करतले. केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाण राज्याक सगळ्या येवजणेचो लाव मेळटलो, असे केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले हांणी सांगले. पणजी वेधशाळेत नोंद केल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 32 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 24.7 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले काय दीस काय वाठारांनी हलको ते मध्यम पाऊस पडू येता. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.